सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
विनोद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर आपण बोलतो.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
कुठलीही व्यक्ती ही शेवटी व्यक्ती असते, त्याच्यामध्ये त्याचं देवतीकरण केलं. आपल्याकडे असं होतं, विनोद नाहीच करायचं असं म्हणतो कारण आपण त्याला थेट देवच करून टाकतो. क्रिकेट मधला सचिन हा देव, गाड्यामधला मंगेशकर हा देव,
बरोबर.
त्यामुळे देवांची चेष्टा होत नाही असा एक आपला समज असल्यामुळे.
पण मग एक काळ असा होता की म्हात्रे असतील किंवा पु ल देशपांडे असतील यांनी धर्मावरती देवांवरती खूप छान विनोद केलेले आहेत, पण ते आज करता येतील का नाही. मलाही तो पु ल देशपांडेंचा विनोद, म्हणजे तो गीतेवर असेल किंवा अर्जुनावर असेल, तर तो पुन्हा इथे मी तो म्हणावा रेडिओवर का नाही हा 10 वेळा मला प्रश्न पडतो. तर मग काळ बदललाय.
तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. म्हणजे काळ बदलल्यानंतर शिक्षणाच्या प्रसारामुळे आपण अधिकाधिक व्यापक विचाराचे होण्याच्या ऐवजी आपण अधिकाधिक संकुचित होत चाललेलो आहोत. आणि हे जे समाजाचे तुकडे पाडणं सुरू आहे, मग एक भाषिक समूह असतो, मग जात समूह होता, जातीमधल्या आता पोटजातींचा समूह असतो, आता त्याच्यामधल्या आणखी पोटजातीमधल्या पोटजातींचा समूह असतो. तर हे हास्यास्पद लक्षण आहे. आणि हा आपण मोकळं व्हायच्या ऐवजी लहान लहान कसे होत जाणार ते सगळ्यांमधनं दिसतंय. हे मला असं वाटतं काळजी वाटावी याच्यावरतीच खरं म्हणजे एक व्यंग असायला हवं अशी आजची परिस्थिती आहे.
म्हणजे हसावं का रडावं तेच कळत नाहीये.
अक्षरशः तसं कळत नाही.
ऑन दॅट नोट, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, धन्यवाद सर.
धन्यवाद.
कमिंग अप इन जस्ट बिट.
मेरा मुझ में कुछ नहीं सब तेरा.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.